नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो हॅलो
नमस्कार, इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, एक परवाचं ट्रान्झॅक्शन होतं, पैसे कट झाले होते पण पैसे आले नाहीत, लाईट गेल्यामुळं.
ठीक आहे. हा व्यवहार कार्ड ने केला होता की यूपीआय ने?
कार्ड ने एटीएम कार्ड नाही.
ठीक आहे, तुमचा व्यवहार कार्डद्वारे झाला आहे. तारीख काय होती त्या व्यवहाराची?
तारीख होती 19 मार्च.
ठीक आहे, 19 मार्च एटीएम आयडी माहीत आहे का तुम्हाला?
एटीएम आयडी फोर 0506019.
आय एम हॅविंग ट्रबल कनेक्टिंग राईट नाव, प्लीज ट्राय अगेन लेटर.
हॅलो
मला धुक आहे, कॉल कनेक्ट होत नाही आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.